आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारांचं केलं वितरण। भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नियुक्ती। महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित। अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून मुंबईत। लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते मुंबईत प्रोजेक्ट महादेवचा प्रारंभ। आणि स्क्वॉश विश्वचषक स्पर्धेत अग्रमानांकित हाँगकाँगला नमवत भारताची विजेतेपदाला गवसणी। ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं। या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या। जगातल्या सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असून विकासाच्या या यात्रेत ऊर्जेची गरजही वेगानं वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आणि ऊर्जा बचतीचं महत्व अधोरेखित केलं।
ऊर्जा संरक्षण केवळ एक विकल्प नाही बल्कि आज की सबसे महत्वपूर्ण आवश्यकता में से एक है। ऊर्जा की बचत का अर्थ केवल कम उपयोग करना नहीं बल्कि समझदारी से जिम्मेदारी से और दक्षता के साथ ऊर्जा का लाभ उठाना है।
ऊर्जेची बचत नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करायलाही हातभार लागतो ही बाब राष्ट्रपतींनी अधोरेखित केली। ऊर्जा संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी भारत सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातलं उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्या म्हणाल्या। केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल, ऊर्जा आणि नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर यावेळी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नेमणूक झाली आहे। भाजपाच्या संसदीय मंडळानं ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। नितीन नवीन सध्या बिहार मंत्रिमंडळात मंत्री असून ते जेपी नड्डा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार घेतील। नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी 2020 संपला होता, मात्र 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांना मुदतवाढ दिली होती। नितीन नवीन हे मेहनती कार्यकर्ता असून त्यांना संघटनांचा समृद्ध अनुभव आहे असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। उत्तर प्रदेशच्या भाजपाच्या अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांची नियुक्ती झाली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं। या अधिवेशनात विधानसभेत 18 विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली आणि त्यातली 16 मंजूर झाली तर विधान परिषदेत 4 विधेयकं संमत झाली। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 मुंबईत होणार आहे। रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट 3% ठेवण्यात यश आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं। चालू आर्थिक वर्षातही राजकोषीय तूट 3% ठेवण्यात यश येईल असा विश्वास व्यक्त करत राज्य दिवाळखोरीकडे जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।
चालू जे वर्ष आहे ते संपता संपता ते फिस्कल डेफिसिट 3% आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे। सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं, त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही।
2029-30 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रचनात्मक कार्यातून राज्याचा विकास साधायचा आहे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। या अधिवेशनात जनतेच्या कल्याणासाठी कुठलाही निर्णय घेतला गेला नसून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिवेशन घेतल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत केली। कुपोषण, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची विक्री याबद्दलच्या कुठल्याही प्रश्नाला सरकारनं उत्तर दिलं नाही। या अधिवेशनातून विदर्भाच्या वाट्याला काहीही आलं नसून घाईगडबडीत अधिवेशन गुंडाळल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। तर विरोधी पक्षांनी अधिवेशन चालवण्यासाठी सरकारला संपूर्ण सहकार्य केलं, मात्र एकाही मंत्र्यानं अधिवेशन गांभीर्यानं घेतलं नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस जॉर्डनच्या दौऱ्यावर जाणार आहेत। भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या राजनैतिक संबंधांचं हे 75वं वर्ष आहे. जॉर्डनकडून मिळणाऱ्या फॉस्फेटपासून भारतातल्या कृषी क्षेत्राला मिळणारी ऊर्जा तसंच दोन्ही देशांमधले जवळचे सांस्कृतिक धागे यांच्या आधारावर दोन्ही देशांमधले संबंध आणखी बळकट होत आहेत. प्रधानमंत्री मोदी यांचा जॉर्डन दौरा म्हणजे व्यापार, अन्न सुरक्षा आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या संबंधांसाठी एक मैलाचा दगड असल्याचं जॉर्डनमधले भारताचे राजदूत मनीष चौहान यांनी म्हटलं आहे. जॉर्डनचा दौरा आटपून प्रधानमंत्री 16 आणि 17 डिसेंबर रोजी इथिओपियाला भेट देतील. त्यानंतर 17 आणि 18 तारखेला ते ओमानला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 13 वर्षांखालच्या फुटबॉल खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट महादेव या योजनेचा प्रारंभ आज लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता टायगर श्रॉफ, अजय देवगण यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. लिओनेल मेस्सी हा गोट इंडिया दौऱ्याच्या निमित्ताने आज मुंबई दौऱ्यावर आला होता. मुंबईत वानखेडे मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरनं त्याची 10 क्रमांकाची जर्सी मेस्सी याला भेट दिली तर मेस्सीनं सचिनला फुटबॉल भेट दिला. वानखेडे मैदानावर आपण अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झालो आहोत आणि मेस्सीची इथली उपस्थिती हाही एक ऐतिहासिक क्षण असल्याचं मनोगत सचिन तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केलं. चेन्नई इथं झालेल्या स्क्वॉश विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताने अग्रमानांकित हाँगकाँगचा पराभव करून प्रथमच स्क्वॉश विश्वचषक पटकावला. भारताने हाँगकाँगचा 3-0 धुव्वा उडवला. जोशना चिनप्पाने ली का यीचा 3-1 असा पराभव करून भारताला विजयी सुरुवात करून दिली. अभय सिंग यानेही अलेक्स लव याचा 3-0 असा पराभव केला तर अनाहत सिंगने टोमॅटो हो या खेळाडूचा 3-0 असा पराभव करत सामना जिंकून दिला. 19 वर्षांखालच्या क्रिकेटमध्ये आशिया चषक स्पर्धेत आज दुबई इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्ताननं 90 धावांनी पराभूत केलं. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं 46 षटकं आणि एका चेंडूत 240 धावा केल्या. एरॉन जॉर्जनं सर्वाधिक 85 धावा केल्या. कनिष्क चव्हाणनं 43 तर कर्णधार आयुष म्हात्रेनं 38 धावांचं योगदान दिलं. भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 41 षटकं आणि 2 चेंडूत 150 धावात गारद झाला. भारतातर्फे दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चव्हाण यांनी प्रत्येकी 3 तर किशन सिंगनं 2 गडी बाद केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज धरमशाला इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 14व्या षटकात 6 बाद 69 धावा झाल्या होत्या. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी इथल्या बॉन्डी समुद्र किनाऱ्यावर आज संध्याकाळी झालेल्या गोळीबारात एका हल्लेखोरासह 12 जण ठार झाले तर आणखी एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या हल्ल्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 29 जण जखमी झाले आहेत. ही घटना धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँटोनी अल्बानीस यांनी म्हटलं आहे. गेल्या 2 वर्षात ऑस्ट्रेलियात निर्माण झालेल्या यहुदींविरोधी वातावरणाचा हा परिणाम असल्याचं मत इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडिओन सार यांनी व्यक्त केलं. हनुक्का या यहुदी सणा पहिल्या दिवशीच तो साजरा करणाऱ्या नागरिकांवर हा हल्ला झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेची भारताची भूमिका असून सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला भारताचा पाठिंबा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारांचं केलं वितरण. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नियुक्ती. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून मुंबईत. लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते मुंबईत प्रोजेक्ट महादेवचा प्रारंभ. आणि स्क्वॉश विश्वचषक स्पर्धेत अग्रमानांकित हाँगकाँगला नमवत भारताची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.